അപവിശ്വാസനേ യുഞ്ജാത് യോഗം ആത്മവിശുദ്ധയെ. आपण ध्यान योग पाहतो आहोत. आवाज येत नाही? ध्यानाच्या अभ्यासाविषयी आपण पाहतो आहोत. भगवंतांनी जो योगाचा अभ्यास म्हणून सांगितला, पहिली साधना जर कोणती सांगित नाही येते, पहिली साधना जर भगवंतांनी कोणती सांगितली असेल भगवद्गीतेमध्ये साधनेच्या अंगानी, तर ती योगाची साधना सांगितली. योगाचा हा अभ्यास अत्यंत महत्वाचा अभ्यास असं समजला जातो. जर ज्ञान प्राप्ती करता कुठला सहज आणि सुलभ असा उपाय असेल तर तो योगाचा उपाय आहे असं सर्व मान्य आहे. जर योगाशिवाय ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असं एखाद्याने ठरवलं तर नुसतं ऐकून आपल्याला जे समजतं, ज्ञानाविषयी जे समजतं, ते दृढ होत नाही. योगानी ते ज्ञान दृढ होत राहतं. एरवी ते ज्ञान आपल्या ठिकाणी शिथिल असतं. ज्ञानाचं शैथिल्य आणि संदिग्धता ही कायमच राहते. हे शैथिल्य दूर होण्यासाठी आणि संदिग्धता दूर जाण्यासाठी म्हणून जर काय महत्वाचं साधन असेल तर ते म्हणजे ध्यानाचा अभ्यास. भगवंतांनी जो योग ध्यानाचा अभ्यास सांगितलेला आहे तो ध्यानाचा अभ्यास आपण अतिशय बारकाईने असा पाहतो आहोत. भगवंतांनी बसायचं कसं हे सांगितलं, आसन कसं असावं हे देखील सांगितलं. ज्या ठिकाणी आपण बसणार ते आसन अत्यंत उत्तम ठिकाणी असं पाहिजे, पवित्र ठिकाणी असं पाहिजे, शुचौ देशे असा त्यांनी शब्द वापरला. पण मुख्यतः एखादी जागा पवित्र होत असते ती त्या जागेमध्ये काय कर्म घडतात यावरून त्या जागेचं पावित्र्य हे ठरलेलं असतं. जर एखाद्या ठिकाणी पत्ते पिसत असतील कोणी आणि त्या पत्त्यांवर लावून पैसे जर कोणी खेळत असेल तर त्या जागेचं पावित्र्य काही नाही. याच्याच उलट एखाद्या ठिकाणी जर पूजा अर्चा चालू असेल, ध्यान धारणा चालू असेल, चांगले लोक येतात आणि जातात तर ती चांगली समजली जाते. जागा चांगली असणं हे त्या जागेचा विशेष गुण काही नसून कर्मांवर पूर्ण अवलंबून राहतं. म्हणून शुचौ देशे असा जो भगवंतांनी शब्द वापरला, ज्या ठिकाणी सात्विक पवित्र अशी कर्म घडतात तो शुचौ देश. आपल्या घरासारखं ध्यानाला उत्तम असं दुसरं ठिकाण नाही. जर ध्यान अधिकाधिक चांगलं कुठं होऊ शकत असेल तर आपल्या ठिकाणी होऊ शकतं, आपल्या घरी होऊ शकतं. ज्या ठिकाणी आपण कर्तव्यात्मक कर्म करत असतो, ज्या ठिकाणी आपण काही एक चांगलं जीवन जगण्याच्या उमेदीने प्रयत्न करत असतो ते खरं म्हणजे आपलं घरच असतं. पण संती वसविला ठावो असं जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, संतांनी निर्माण केलेली जर जागा असेल एखादी ध्यान मंदिरासारखी तर ती जागा खूपच चांगली उत्तम अशी जागा. म्हणून ध्यानाला जर बसायचं असेल तर शुचौ देश असं पाहिजे. ध्यानाला बसल्याबरोबर जर काय करायचं असेल तर सर्व विषय बाजूला सारून ध्यानाला बसता आलं पाहिजे. ज्या ठिकाणी आपण ध्यानाला बसणार तिथं जसं स्थानाचं महात्म्य आहे, महत्व आहे, तसंच आपल्या मनामध्ये जर विषय असतील, परांची खानी व्यतृनत स्वयंभू तस्मात परान पश्यती न अंतरात्मन, या इंद्रियांची तोंडं स्वाभाविकरित्या बाहेर असल्यामुळं ती सतत बाहेर पाहत राहतात. केचित धीरा प्रत्येगात्मान मैक्यत आवृत्त चक्षु अंतरंगम इच्छन अमृतत्व इच्छन, आत वळून मन, कोणीतरी एखादा धीर पुरुष डोळे बंद करून मन आत वळवून अमृतत्वाची इच्छा करतो. म्हणून अमृतत्वाची इच्छा करणारा हा धीर पुरुष ध्यानाला बसलेला असताना बाहेर काय चाललेलं आहे हे न पाहणं अपेक्षित आहे. आता डोळ्यांनी काही पाहायचं नाहीये, डोळे बंद करून घ्यायचे. कान बंद करता येत नाही पण कानांनी काही ऐकाय, इकडे जागा आहे ना, कानांनी काही ऐकायचं नाहीये. कानांवर सहज शब्द पडत राहतील, पण कानांवर जे सहज शब्द पडत राहतील त्याच्याकडे देखील मुद्दामून आपण लक्ष द्यायचं नाहीये, ते लक्ष आपण काढून आत वळवायचं आहे. सर्व विषय बाहेर ठेवून स्पर्शान कृत्वा बहिः बाह्यांश चक्षुः च एव अंतरे भ्रुवो असं भगवंताने शब्द वापरले. त्याच्यानंतर भगवंत असं सांगतात की यत चित्तेंद्रिय क्रियाः, चित्त आणि इंद्रिय यांच्या सर्व क्रिया आवरून चित्ताच्या मनाच्या काही खास क्रिया आहेत. मन कोणकोणत्या क्रिया करतं, कर्म करतं मनानी, कोणत्या गोष्टी होतात, संकल्प विकल्पात्मक अशी कर्म मनात घडत राहतात. एक तर पुढचं चिंतन काहीतरी किंवा मागचं काहीतरी चिंतन, पुढचे संकल्प मी असं करीन तसं करीन अशा प्रकारचं काही प्लॅनिंग करत राहणं, काहीतरी आपलं भावी जीवन कसं असावं या संबंधीचं चिंतन करत राहणं किंवा मागं घडलेल्या घटना, त्या आत्याबाई मला असं बोललेल्या होत्या त्यांना म्हणावं मी विसरलेले नाहीये, अशा रीतीने सतत अशा कुठल्या तरी गोष्टीमध्ये निमग्न राहणं, मागचं अथवा पुढचं असं चिंतन, संकल्प आणि विकल्प हा एक चित्ताचा खेळच असतो. तसंच ध्यानाला बसलेला असताना आपण काही मनन करणं, पठन करणं, चिंतन करणं असंही घडण्याची शक्यता असते. याही क्रिया पूर्णपणाने थांबवायच्या आहेत. ध्यान म्हणजे कोणतंही चिंतन नव्हे, ध्यान म्हणजे कशाचंही मनन नव्हे, ध्यान म्हणजे कोणतंही पठन नव्हे. आपण ध्यान करत असताना जर समजत ज्ञानेश्वरी नित्यपाठाची एक ओवी आली, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी, एवढी एक ओवी आपल्या डोळ्यासमोर आली की मग पुढच्या 5-10 ओव्या कधी म्हणून संपल्या आपल्याला समजत देखील नाही. मन आपलं त्याच्या मागं मागं धावत राहतं. हे जे पठण आहे ते देखील थांबलं पाहिजे. यत चित्तेंद्रिय क्रिया, हा चित्ताच्या सर्व क्रिया आपण थांबून धरल्या पाहिजे, थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तेव्हाच ध्यान शक्य होईल. आणि काय करायला पाहिजे, इंद्रियांच्या क्रिया देखील आवरणं जमलं पाहिजे. स्वामीजी म्हणत असत, जर सांगितलं एखाद्याला की पर्वती चढून उतर, तर 4-4 वेळेला 10-10 वेळेला देखील पर्वती चढतील, उतरतील, सर्व काही करतील, पण जर ध्यानाला बस असं म्हटलं अर्धा तास तर शक्य होणार नाही. वयाचा 60वा वर्धापन दिन कशा रीतीने साजरा केला, तर 60 वेळेला पर्वती चढला आणि उतरला अशा रीतीने तो साजरा केला. कितीतरी लोकांना रग असते अंगामध्ये, जी काही शक्ती असते त्या वयामध्ये उतार वय झालं तरी माझी शक्ती कमी झालेली नाहीये, हे देखील अभिमानाची गोष्ट असते, चांगलीच गोष्ट आहे. पण आता पुढे अंतर किती राहिलं, जयाचे आयुष्य धाकुटे होय बळ प्रज्ञा जिरो निजाय तयांचे नमस्कारिती पाय वडील म्हणून. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात इथं सगळं उफराट आहे, ज्यांचं आता आयुष्य धाकुट झालं, कमी झालं, आता 60 वर्ष झाली, 65 वर्ष झाली, 75 वर्ष झाली, आता किती अंतर आपलं राहिलेलं आहे, किती वय राहिलेलं आहे, आता कार्यक्षमता कोणाला दाखवायची आहे, त्याच्याऐवजी 60व्या वर्षी जर 2 तास ध्यानाला बसला तर आयुष्य धन्य होण्याची शक्यता आहे. पर्वती 60 वेळेला चढून आणि उतरून कोणाचं आयुष्य काही, आयुष्याच्या अंगाने धन्यता त्याच्यामध्ये काही नाही. एखादा जर दणका बसला कुठल्या तरी आजाराचा तर सगळी शक्ती क्षीण होऊन जाते. तेव्हा लक्षात येतं की या सगळ्याचा काही उपयोग नाही. आपण एक निरामय उत्कृष्ट असं आयुष्य जगण्याकरता म्हणून व्यायाम हा अत्यंत आवश्यक आहे, हे तितकंच खरं. पण या सर्व गोष्टींना एक मर्यादा आहे. शीर्यते इति शरीरम, जे शीर्ण जीर्ण शीर्ण होत असतं त्यालाच शरीर असं म्हटलेलं आहे. हे काळा नाळाच्या तोंडी घातली लोणी याची उंडी, माशी पाख पाकडी तव हे सरे, हे कधीतरी जाणार आहे. मग ध्यानाला बसत असताना सर्व इंद्रिय देखील आवरून बसायचं आहे. अर्थात चालता चालता ध्यान शक्य नाही, चालता चालता एक वेळ नाम घेता येईल, पण ध्यानाला बसायचं आहे. आपण शब्द प्रयोग देखील बसणं ध्यानाला असा वापरतो, ध्यानाला चालायचं आहे म्हणत नाही. मंडईत जाता जाता ध्यान शक्य नाही, कुठेतरी चव्हाट्यावर बसलाय आणि ध्यान शक्य नाही. रामकृष्ण म्हणत असत, ध्यान करावं मनात, कोणात आणि वनात. कुठेतरी बाजूला जाऊ, काही गलबला काही निवळ ऐसा वेचित जावा काळ, तेणे करिता विश्रांती वेळ साधक असी फावे असं समर्थ म्हणतात। म्हणून ध्यान जर करायचं असेल तर इंद्रियांच्या सर्व क्रिया अवरून धरायला आपल्याला आल्या पाहिजेत। आणि काय करायचं ध्यान म्हणजे ध्यान कशा करता करायचं, आत्मविशुद्धी करता ध्यान करायचं असं भगवंत सांगतात। ही आत्मविशुद्धी कशी होणार, आत्मविशुद्धी म्हणजे आपली स्वतःचीच शुद्धी। ध्यानाला बसण्याचा हेतू काय असावा, आत्मविशुद्धी हा एकमेव हेतू आपल्या ध्यानाचा असावा। आपल्या ध्यानाचा हेतू कुठं ब्लड प्रेशर कमी होण्यासाठी, झोप चांगली लागण्यासाठी, किंवा ध्यान करत असला एखादा मनुष्य म्हणजे लॉन्जिव्हिटी वाढते, आयुर्मान त्याचं वाढतं, म्हणून असा कुठलाही ध्यानाचा हेतू नसावा। हे तर जाता जाता होणारे फायदे आहेत, झाले तर होवत नाही तर न होवत। एखाद्या व्यक्तीला समजा ब्लड प्रेशर करता गोळी घ्यायला लागली तर त्यात काय मोठीशी गोष्ट आहे। ब्लड प्रेशर ही गोष्ट 100 कारण आहेत असं म्हणतात, 100 वर कारण आहेत ब्लड प्रेशर करता। एकटा ध्यान हाही त्याच्यावर उपाय असू शकत नाही। शारीरिक गोष्टींसाठी आहेत डॉक्टर आहेत वैद्य आहेत, त्यांची औषधं घ्यावीत। जर ध्यान करायचं असेल तर आत्मविशुद्धी करता ध्यान करावं। ध्यानाने आत्माच प्राप्तव्य आहे एवढ्या एकाच हेतूनी आपण ध्यान करावं, अन्य कोणत्याही हेतूनी आपण ध्यानाला बसूच नव्हे। ही शुद्धी करायची कशी, आपली शुद्धी याचा अर्थ आत्मा हा शब्द गीतेमध्ये आणि संस्कृत भाषेमध्ये देखील बऱ्याच वेळेला देहाला अनुसरून, मनाला अनुसरून, बुद्धीला अनुसरून असा देखील वापरलेला आहे। जसा पारमार्थिक परिभाषेतला परिशुद्ध असा आत्मा हा जो शब्द आहे, जो आपल्या सर्वांना नीटपणाने ऐकून ऐकून माहिती झालेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त देहा करता, मना करता, बुद्धी करता, आत्मा म्हणजे मी, ज्याला मी असं म्हणतो, त्या सर्व गोष्टींकरता आत्मा हा शब्द वापरण्याचा प्रघात आहे। आणि ध्यान देखील, आत्मदर्शन देखील देह शुद्ध झाले खेरीज, मन निर्मळ झाले खेरीज आणि बुद्धी देखील शुद्ध झाले खेरीज आत्म्यापर्यंत जाता येणं शक्य नाही। देह शुद्ध करून या भजनी धजावे आणि कांचे नाठ व्हावे दोष गुण। सर्व प्रकारच्या साधनांकरता जर काय आवश्यक असेल तर देह शुद्धी हा भाव आवश्यकच आहे। म्हणून ध्यान करत असताना काही एक देहाची किमान शुद्धी आवश्यक आहे। देहाची किमान शुद्धी होणार कशी, आपला जो देह आहे तो युक्त आहार विहारानेच शुद्ध राहू शकतो। आपला आहार आणि विहार दोन्ही अत्यंत उत्तम युक्त सात्विक असेच पाहिजेत, परिमित असेच पाहिजेत। जर भरपूर जेवला आणि ध्यान करायला बसला तर झोप घेईल, डकडकाट डुलक्या घेती, कडकडा जांभया येती असं समर्थांनी जसं वर्णन केले, ध्यान हे ध्यानासारखं होणार नाही, काहीतरी वेगळंच वाटेल। असं वाटेल की आपल्याला जणू उन्मनी अवस्था प्राप्त झालीय की काय, आपल्याला काहीही कळलं नाही ध्यानाला बसलेलं असताना असं देखील वाटायची शक्यता आहे। जर झोप लागली, बराच वेळ गेला, मला काही कळलं नाही, प्रवचनाच्या वेळेला असं वाटत होतं ऐकता ऐकता की आपण डोळे मिटून घ्यावेत, झोपेचं अंमल आहे की काय कोण जाणे, का ध्यानाला बसावं असं वाटतंय कळत नाहीये। आणि मग डोळे मिटता मिटता हळूहळू एक प्रकारचा डोल सुरू होतो, तोही मधून अजून आपण ध्यानात आहोत असं आजूबाजूच्या व्यक्तींना दिसेल अशा रीतीने तो उत्तम ध्यानातच बसलेला असा असतो। आणि मग कधी एकदम विस्मरण होऊन जातं, काय जो विषय चाललेला आहे काही पत्ता लागत नाही, 5-10-15 मिनिटं गेल्यानंतर एकदम जाग आल्यासारखं होतं पुन्हा ध्यानात। अशा प्रकारच्या गोष्टीच नसाव्यात। म्हणून ध्यानाला बसायच्या आधी आपली झोप उत्तम रीतीने पूर्ण झालेली असली पाहिजे, यालाही देहशुद्धी म्हणतात। देह एका उत्तम पायावर, उत्तम पातळीवर असा पाहिजे, मन देखील एका उत्तम पातळीवर पाहिजे, त्याच्या पुढे ध्यान शक्य आहे। एखाद्याचं मन खूप अस्वस्थ आहे आणि सारखंच अस्वस्थ राहत आहे, त्याच्यावर उपाय म्हणून त्यांनी करायचं काय, आधी आहार विहारातली कारणं शोधावी, तो शुद्ध करायचा प्रयत्न करावा। त्याच्यानंतर आपली कर्म जर चुकत असतील तर, मी 4 ठिकाणी खोटं बोलून आलो असेल आणि ते कुठेतरी उघडं पडायची शक्यता आहे हे माहीत असेल तर मन शांत शुद्ध होणार कसं? आपल्याला वाटत राहतं ना, ते वामनराव गोविंदरावांना भेटतील, ते असं सांगतील मी सगळ्या रुजवाती घातलेले नाहीयेत, कुठं जर काही गडबड झाली तर उद्या कसं तोंड देणार, असं जर मनात भाव असेल तर अवघड होऊन बसेल। ध्यान ही सूक्ष्म साधन असल्यामुळं आत्मविशुद्धी ही ध्यानामध्ये अत्यंत महत्वाची आहे। म्हणून मन शुद्ध पाहिजे, देह शुद्ध पाहिजे, देहयुक्त आहार विहारांनी शुद्ध होतो। तसंच काही व्रत सांगितलेली आहेत, संतोष, शौच, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, अशा गोष्टी ध्यान करणाऱ्या साधकांनी करण्यासारख्या अशा आहेत। शरीर अंतर्बाह्य निर्मळ पाहिजे। निर्वाळुनी कनके गांग भरला पियुखे, सोन्याचा कलश तो देखील आतून बाहेरून उत्तम रीतीने शुद्ध केलेला, स्वच्छ केलेला, घासलेला आणि वर त्याच्यामध्ये गंगा जल भरलेला, आता त्याच्या पवित्रतेची कल्पना आपल्याला येऊ शकेल। देह असा शुद्ध पाहिजे। शौच, संतोष, आपण ज्या काही क्रिया कर्म आपल्या हातून घडतं ते जसं घडतं तसं त्या आदिपुरुषाला अर्पण करण्याचा आपला भाव पाहिजे आणि त्या कर्मातून मी समाधानच मिळवलं पाहिजे। कर्मातून आणि कोणत्या कर्मफलांकडे आपण लक्षच नको ठेवायला, तो संतोष आपल्याला प्राप्त होतो की नाही ही सर्व कायिक अशी व्रत शरीराच्या अंगाने करण्याच्या गोष्टी करत असताना आपण लक्ष ठेवायला पाहिजे। उगीच देह शुद्धी होणार नाही। शौच, संतोष, तप काहीतरी आठवलं पाहिजे, परोपकारामध्ये काही शरीर आपण खर्च केलं पाहिजे, घातलं पाहिजे। सदा देव काजी झिजे देह जाचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। काही एक दुसऱ्यांकरता झिजणं, स्वरूपाची प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा, त्या नाव तप। तपाची व्याख्या करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी प्राण, इंद्रिय आणि शरीर याची आटणी करणं, कशा करता? परमात्म प्राप्ती करता। आपली आटणी होते, प्राणाची आटणी होते, शरीराची आटणी होते, इंद्रियांची आटणी होते, कशा करता? मुलाबाळांच्या खस्ता खाण्याकरता। आपल्या संसाराचा जो व्याप आहे, आपला संसार अधिक उत्तम दिसावा म्हणून अधिक चांगलं चांगलं फर्निचर आपल्या घरात यावं, अधिक सुविधा आपल्या घरामध्ये म्हणून वयाची 60-70 वर्ष तो खर्च करतो आहे, शरीर झिजवतो आहे। या झिजवण्याने काही होणार नाहीये। अशा रीतीने देह शुद्ध करून त्याच्या पाठोपाठ मन शुद्ध करण्यासाठी म्हणून काही नामस्मरण करतो आहे, काही उत्तम विचारांचं चिंतन करतो आहे, काही स्तोत्र पठण करतो आहे, सुविचार मनामध्ये घोळवतो आहे, मनन करतो आहे, जे ऐकलेले विषय आहेत श्रवण करतो आहे, अशा यांनी मन शुद्ध होणार। आणि मग त्याच्यानंतर अशा शुद्ध मनानी ध्यानाला बसायचं आहे, हे जीवनभर करायचं। ध्यानाला बसायच्या आधी आम्ही समजा 6:30 ध्यानाला बसतो तर एवढ्या गोष्टी मग करायच्या कधी? उठणार आम्ही 6:00, अर्ध्या तासात एवढ्या शौच, संतोष, तप, स्वाध्याय हे सर्व इतर वेळेला। ध्यान हा एक विशिष्ट भाग झाला आपल्या जीवनाचा, आपलं सर्व जीवन खूप मोठं आहे। या जीवनामध्ये या सर्व गोष्टी आपण जर करू तरच देहाची शुद्धी होईल, मनाची शुद्धी होईल, चित्ताची शुद्धी होईल। यत चित्तेंद्रिय क्रिया हा ही ध्यानाला अत्यंत महत्वाची अशी गोष्ट। त्याच्यानंतर जर काही सांगितलं असेल तर समम काय शिरो ग्रीवम, प्रत्यक्ष ध्यानाला बसत असताना तत्र एकाग्रम मन कृत्वा, एकाग्र मन करून सद्गुरूंचं स्मरण ध्यानामध्ये करायचं। पण बसायचं कसं? तर समम काय शिरो ग्रीवम धारयन अचलम स्थिरा, आपलं शरीर, मान आणि पाठ एका सरळ रेषेमध्ये, मस्तक मान आणि पाठ एका सरळ रेषेमध्ये असं ध्यानामध्ये ठेवून आपण ध्यानाला बसायचं. पतंजली महामुनी तर सांगतात की स्थिर सुखम आसनम, ताट बसण्यामध्ये आम्हाला कोणतं समाधान सुख मिळत नाही. मग कसं काय, त्याच्यापेक्षा आराम खुर्चीवर आम्ही जर असे बसलो पाठीला बाक थोडा देऊन तर आम्हाला बरं वाटतं. त्या कापडामुळे खाली असं टेकलं जातं त्यामुळे काही आधार नाही असं वाटत नाही. याच्यामध्ये शास्त्र शुद्धता आहे एक प्रकारची. या मज्जा तंतूंचा मज्जा संस्थांचा जो प्रवाह सर्व शरीरभर पसरलेला आहे मणक्यांमधून, जितका आपण ताठ सरळ बसू शकू तितका हा प्रवाह उत्तम रीतीने कार्यान्वित होईल. आपल्या ज्या ज्ञानाचं सर्व शरीरभर वितरण होत असतं मेंदूमधून, ज्ञानाच्या सर्व संवेदना पास ऑन होत असतात, निघून जात असतात, खालपर्यंत पोहोचत असतात, त्याला कुठं अडथळा येऊ नये. तसं जाणीवपूर्वक जर चुकीच्या पद्धतीने आपण जर तास दीड तास दोन तास बसलो वाकून तर एखाद वेळेला मणक्यांमध्ये अंतर देखील पडायची शक्यता आहे. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कारकुनी काम करणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळं बऱ्याच वेळेला काहीतरी स्पॉन्डिलायटिस असं होण्याची शक्यता असते. म्हणून या सर्व गोष्टी टाळण्याकरता, शारीरिक कारणाकरता आणि ध्यान देखील उत्तम लागण्यासाठी, म्हणून समम काय शिरो ग्रीवम असं ध्यान आपलं असलं पाहिजे. मग एवढं करून करायचं काय, प्राणापानव समो कृत्वा नासाभ्यंतर चारिणो असं भगवंत म्हणतात. प्राण आणि अपान सम करून आता भगवंत हळूहळू ध्यानाच्या सूचना द्यायला लागले आपल्याला. ध्यानावर आता आपण यायला लागलो. बसायचं कसं, कोणत्या जागी बसायचं, कोणता भाव मनात ठेवून बसायचं, शरीराची कोणती स्थिती असावी, ते झाल्यानंतर मग स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे जव काठिण्य विरे अहम भावाचे, सद्गुरूंचं स्मरण करून झालं, एवढं सगळं झाल्यानंतर मग प्राणापानव समो कृत्वा नासाभ्यंतर चारिणव, प्राण आणि अपान सम करायला शिकलं पाहिजे. कशा करताय प्राण आणि अपान सम करायला ध्यानामध्ये, आज आपल्याला हा विषय संपवायचा आहे म्हणून मी जरा वेगाने चाललेलो आहे. कशा करता हे सर्व आपल्याला करायचं, प्राण आणि अपान सम कशाला करायचे, आपला श्वास किंवा आपले प्राण, आपल्या वासना कामना मन यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे. चित्त चलनाला जर काय कारण असेल तर वासना आणि प्राण हे दोन चित्त चलनाला कारण म्हणून सांगितलेले आहेत. जर प्राण जलद चाललेले असतील तर असं खुशाल समजावं की मनामध्ये कामना किंवा वासना आहेत. आपल्याला देखील भयाचा विकार, क्रोधाचा विकार, कामाचा विकार जेव्हा भरून राहिलेला असेल आपल्या ठिकाणी तेव्हा आपले प्राण जलद चालतात, श्वास आपले जलद चालतात असा आपला अनुभव आहे. याच्या उलट जर आपण प्राण नियमित केले, प्राणांवर आपण नियमन जर साधलं तर आपलं मन शांत होऊ शकतं. म्हणून चित्त वासना आणि प्राण यापैकी एकाचा जर क्षय झाला तर उरलेल्या दोघांचा क्षय होतो. असं असल्यामुळं इथं प्रथम प्राणांचा क्षय करायला, प्राणांचा लय निदान साधायला असं सांगितलेलं आहे. प्राणापानो समो कृत्वा, प्राण आणि अपान एका समरेषेत सारखे असे ठेवून जेवढे आपण प्राण घेतो तेवढेच प्राण बाहेर सोडले पाहिजेत. जेवढे श्वास घेतो तेवढा श्वास सोडण्यात देखील तेवढंच अंतर पाहिजे, एवढं भगवंतांना याच्यात सांगायचंय. आपला नेहमी चाललेला जो श्वास आहे त्याला तसं बंधन नाही. अमुकच वेळ आपण श्वास घेऊ आणि अमुक वेळ सोडू असं होत नाही. आपल्या शरीराला आवश्यक तेवढा प्राणवायू आपण घेतो आणि सोडतो आणि आपल्या न कळत होणारी ही गोष्ट आहे किंवा क्रिया आहे. आपण जाणीवपूर्वक मन शांत करण्यासाठी म्हणून बसलेलं असल्यामुळं आपण प्राण आणि अपान सम करून ध्यानाला बसायला भगवंतांनी आपल्याला सांगितलं. प्राणापानो समो कृत्वा आणि मग काय करायचं, संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम निशहा च न अवलोकयन. प्राण आणि अपान सम करून झाल्यानंतर मग संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम, मग प्राण आणि अपान याच्यावर जर लक्ष आपण काढून टाकायचं आणि पाहायचं कुठं, जे नासिकाग्र आहे त्या नासिकाग्राच्या ठिकाणी आपण पाहायचं. संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशा च न अवलोकयन, आणि बाकीच्या कोणत्याही दिशांकडे आपण पाहायचं नाही असं भगवंत आपल्याला सांगतात. थोडक्यात आपण डोळे मिटून घ्यायचे, ज्ञानेश्वर महाराजच अलंकारिक शब्दात बोल असं नाही, कधी कधी भगवंत देखील असं आपल्याला सांगतात. दिशा च न अवलोकयन याचा अर्थ डोळे मिटून घ्यायचे. मग नासिकाग्राकडे कसं पाहायचं आणि नासिकाग्र ते कोणतं? आपल्या नाकाला दोन टोकं आहेत, एक म्हणजे नाकाचा शेंडा म्हणून आपण ज्याला म्हणतो, नाकाच्या शेंड्यावर जणू राग आहे असं आपण म्हणतो, तो हा नाकाचा शेंडा. आणि दुसरं नाकाचं टोक आहे, ते भोयांचं तिथून बाहेर पडतं. सहजे तिन्ही संधी भेटी, जेथ भ्रू पल्लवा पडे गाठी, तेथ पाठमोरी दिठी पारखोनिया, असं याच्यावर निरूपण करताना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. नाकाचा हा शेंडा, हा शेंडा नव्हे, म्हणून नाकाच्या या शेंड्याकडे पाहायचं पुढच्या, आणि दिशस्य न अवलोकयन डोळेही मिटून घ्यायचे. मग पाहायचं कसं या नाकाच्या शेंड्याकडे? तर या नाकाच्या शेंड्याकडे ते शेवटचं टोक आहे नाकाचं. बऱ्याच वेळेला नाक सरळ नसतं, म्हणजे माझंही नाक सरळ नाहीये, मला इथं खूप लोकांची नाक सरळ दिसत आहे. पण नाक जर सरळ नसेल तर नाकाच्या शेंड्याकडे पाहायचं कसं? हा एक प्रश्न आहे. पण भगवंतांनी आपल्याला या नाकाच्या शेंड्याकडे पाहायला सांगितलेलंच नाहीये. हा जो दुसरा नाकाचं जे टोक आहे तिथं आपल्याला संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम त्या नासिकाग्राच्या ठिकाणी आपण पाहायचं, आणि तेही डोळे मिटून पाहायचं. डोळे मिटून पाहायचं म्हणजे डोळे तिरके करून पाहायचं का? तसंही नाही. डोळे मिटल्यानंतर मग आपल्याला काही दिसतच नाही, त्यामुळं डोळ्यांचं कामच संपलं. मग डोळे तिरके करून दोन्ही डोळे असे बुबुळ असे आत आणून इथं पाहायचं असंही करायचं नाहीये. मग मनानी पाहायचं. मने मन घालोनी मागे विश्रांती झालिया अंगे, ते देही देहा जोगे होतीच ना. मनानेच तिथं पाहायचं, तिथं प्रत्यक्षता पाहायचं नाही. संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम,
प्राण म्हणजे श्वास आणि अपान म्हणजे उच्छ्वास असा अर्थ आहे का?
प्राण अपान श्वास आणि उच्छ्वास, तरी उच्छ्वास जो आहे ना, श्वास म्हणजे श्वासाचं बाहेर पडणं. आपण बऱ्याच वेळेला चुकीच्या अर्थाने उठ म्हणजे वर घेणं, श्वास जो आत घेतो ना त्याला उच्छ्वास असं म्हणतात, आणि श्वास याचा अर्थ श्वास बाहेर सोडणं. पण आपल्याला एवढ्यानी लक्षात येतं भगवंतांना काय म्हणायचं ते. कधी कधी आपण विरुद्ध अर्थाने ते शब्द प्रचारात वापरात आलेले असतात, जसं मनाच्या अवस्था क्षिप्त विक्षिप्त मूढ आणि एकाग्र अशा सांगितल्या. तर क्षिप्त आणि विक्षिप्त, क्षिप्त म्हणजे रजोगुणांनी युक्त इकडं तिकडं फिरणार असं मन, आणि विक्षिप्त म्हणजे जे क्षिप्त नाही असं मन. आपण मात्र आपल्या मुलाला विक्षिप्त म्हणतो, ते वेगळ्या अर्थाने म्हणतो, हो की नाही? संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम असं भगवंतांनी सांगितलं. मग त्याच्यानंतर भगवंतांनी असं सांगितलं, मनस संयम्य मत चित्तो युक्त आसीत मत परहा. एवढं सगळं केल्यानंतर संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम इथं पाहत राहिलेला आहे. काय कल्पिते कल्पना, काय जल्पिते जल्पना, अंतरिंचे तरंग नाना काय म्हणती, ते वेगळेपणाने पाहतो आहे. आपण वेगळे आणि विचार वेगळे. विचार इथून उठत आहेत दोन भुवयांच्या मधून, आणि त्या विचारांकडे मी वेगळेपणाने पाहतो आहे, अलिप्तपणाने पाहतो आहे. याचा अर्थ असा की कुठलाही विचार उठला तरी मी त्याला प्रतिसाद आता देत नाहीये, मी त्याच्या बरोबर जात नाहीये, तो विचार मी करत बसत नाहीये. विचार येवो येईल, मी तो वेगळेपणाने समजून घेतो आहे. त्यामुळे तो विचार जसा आला तसा काही काळ चालला आणि थांबला, मग पुढचा विचार येईल, तो या विचाराशी संबंधित असेलच असं नाही, दुसरा कोणता तरी विचार येईल तोही मी अडवतही नाही आणि करतही बसत नाही, असं ऑनलुकर होऊन साक्षी होऊन द्रष्टा होऊन अलिप्तपणाने त्या विचारांकडे मी पाहायचं आहे. त्याच्यानंतर भगवंत असं म्हणतात की मन संयम्य मत चित्तो युक्त आसीत मग पराहा. तिथं मग काय करायचं, तिथं मग मनाचं संयमन करायचं. हे मनाचं संयमन करून होणारं जे मनाचं संयमन नाही ते मनाकडे साक्षीत्वानी पाहता पाहता हळूहळू मनच नाही अशी स्थिती होते. एक विचार उठला, काही वेळ चालला आणि तो विचार संपला, दुसरा विचार आला तो काही वेळ चालला आणि संपला, आणि मी मात्र अत्यंत सावधपणाने त्या मनाकडे वेगळेपणाने असा पाहत राहिलेलो आहे, अलिप्तपणा राखून मी पाहत राहिलेलो आहे. अशा वेळेला आपल्या असं लक्षात येतं की जसा एक विचार आला गेला, पुढचा विचार आला गेला, तसा एक विचार संपला आणि दुसरा विचार तर अजून उठायचा आहे, अजून उठलेला नाही. अशा दरम्यानच्या काळामध्ये थोडा वेळ निघून जातो आहे, अर्धा क्षण, पाव क्षण, फ्रॅक्शन ऑफ सेकंद असं का असेना पण जातो आहे. अशा वेळेला मनच नाही पण मी पाहतो आहे असा भाव असतो, बरोबर आहे. माझं पाहणं तर चालू आहे, एक विचार संपला त्यावरती मन तिथं लीन पावलं, लय झालं मनाचा, आणि दुसरा विचार तर अजून उठलेला नाही. ही जी निर्विचार अवस्था आहे, विचार रहित अवस्था आहे, ती अवस्था हळूहळू वाढते आहे असं साधकाच्या लक्षात येतं. एक विचार तर संपलेला आहे आणि पुढचा विचार तर अजून उठला नाही. अशी 2-4 सेकंद, 5-10 सेकंद, कदाचित 30 सेकंद, मिनिट, 2 मिनिट, 4 मिनिट अशी जर गेली तर तो समाधी सुखाचाच अनुभव ठरतो. विवेकानंद असं म्हणत असत, जर 16 सेकंद अशी गेली, एक विचार संपला आणि दुसरा विचार तर अजून उठलेलाच नाही, अशी जर 16 सेकंद गेली असा अभ्यास करत असताना, तर आपली धारणा सिद्ध झाली असं समजायला काही हरकत नाही. त्याच्याही पुढे जाऊन एक मिनिटभर जर असं अंतर गेलं, एक विचार संपला आणि दुसरा विचार तर अजून उठलेला नाही असा एक मिनिटभर जर वेळ गेला, तर त्यात पुरुषाचं ध्यान सिद्ध झालं. आणि जर अशी 5-7 मिनिटं जर गेली तर त्याला समाधी अवस्थाच म्हणायचं. मन संयम्य मत चित्तो युक्त आसीत मग पराहा. हे शब्द असे आहेत की इथं ते करायला सांगितल्यासारखं वाटतं, मन संयम्य, पण मनाचा संयम करायचा म्हणजे मनाकडे साक्षीत्वानी पाहायचं. मत चित्तो, मग भगवंताचाच विचार करायचा का काय, मग चित्त व्हायचं म्हणजे ते चित्त भगवत स्वरूप होऊन जातं असा त्याचा अर्थ आहे. क्षण 2 क्षण चिदाकाशामध्ये मनाचा लय झाल्यानंतर जे काही चित्त म्हणून शिल्लक राहतं, आणि लगेच नाही, एका बैठकीत एवढा सगळा अनुभव येणार नाही, याच्याकरता 12-12, 24-12, 36 असं बसायला लागतं. हा 7 दिवसाचा कोर्स नाही. जर आहेत, आपण भीती पत्रक वगैरे देखील पाहतो की 7 दिवसाचा ध्यानाचा कोर्स, 15 दिवसाचा ध्यानाचा कोर्स, तिथं काही होत असेल तर हो, पण या प्रकारे भगवंतांनी सांगितलं या अभ्यासामध्ये मात्र 7 दिवसात होत नाही, 15 दिवसात होत नाही, 15 वर्षात होईल असंही सांगता येत नाही. तयारी आहे आपली, आपली तयारी आहे, कारण पुढची 15 वर्ष आपण श्वास तर घेणार आहोत, पाणी तर पिणार आहोत, जेवणार आहोत, कर्म करणार आहोत, मग ही एक गोष्ट करायला काही हरकत नाही. याच्यातून जे फळ मिळेल ते फळ अद्वितीय असेल, अप्रतिम असेल. जेवढी गोष्ट दुर्लभ तितके प्रयत्न देखील दीर्घकाळ करणं हे आवश्यकच आहे. त्याच्यापेक्षा अलीकडे तुम्हाला जर काही कोणी देतो असं म्हटलं तर कोणी देऊ शकेल अशी ही गोष्ट नाही. मन शांत होणं ही पूर्णपणे आपल्यावरच अवलंबून अशी गोष्ट आहे. आपण करत असलेल्या दीर्घ प्रयत्नांनी, उत्तम अचूक अशा प्रयत्नांनी, भावानी जेवढी समज आपल्यामध्ये निर्माण झालेली असेल त्या समजेमुळे हे घडत राहील. म्हणून मत चित्त होणं याचा अर्थ चित्तानी चित्तामध्ये भगवंतांनी ताबा घेणं, भगवत भाव चित्तामध्ये भरून राहणं, हे मतचित्त होण्यासाठी देखील ध्यानामध्ये खास प्रयत्न करायचा नाही. काही काही साधक ध्यान जमत नाही म्हणून, खूप विचार येतात म्हणून नाम घेत बसतात, त्याला ध्यान म्हणत नाही, मग ते नामस्मरण झालं. नामस्मरणाकरता वेगळं बसावं फार, तर विचारांचा खूप व्याप होतो असं वाटतं तर थांबतील ते, आपलं काय गडबड आहे, आपण विचारांकडे वेगळेपणाने पाहण्याचा अभ्यास करत बसून राहायचं आहे. दोन विचारांमधली ही जी गॅप आहे, ही तुलनेने खूप दीर्घ जर झाली तर जो द्रष्टा आहे, मी स्वतः विचारांकडे वेगळेपणाने पाहत असलेला, त्या द्रष्ट्याला स्वरूप बोध होतो. तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम् असं पतंजली महामुनी म्हणतात. त्या ठिकाणी द्रष्ट्याला स्वरूप बोध होतो, द्रष्टा स्वरूपामध्येच डूब देऊन राहतो. याचाच अर्थ मतचित्त होणं. ही मुद्दामहून करण्याची गोष्ट नाही. जेव्हा दोन विचारांमधलं अंतर वाढत राहील, आपलं योग्य रीतीने चालू आहे असं आपण समजायचं, त्यावेळेला स्वभावताच आतूनच आत्मा स्वसंवेद्य असल्यामुळं आपलाच आपल्याला बोध होईल. मनसंयम्य मत चित्तो युक्त आसीत मत पराहा. युक्त होऊन त्यावेळेला हा योगी राहू शकतो. भगवंतांशी पूर्णपणाने जो जोडला गेलेला आहे, जो भगवत स्वरूप झालेला आहे, स्वरूपाच्या ठिकाणी समर्थ ज्ञानेश्वर महाराज, स्वामीजी, आणि जर आपण ही स्वरूपाशी एकरूप झालो तर आपण देखील स्वरूपाशी अत्यंत एकरूप असल्यामुळं हे जेवढे परमात्मा स्वरूप तेवढेच आपण परमात्मा स्वरूप. ध्यानानंतर व्युत्थान दशेमध्ये आपण या बोधाचा सतत अभ्यास करून त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करावा. ध्यानेन आत्मनी पश्यंती केचिद आत्मानम आत्मना, म्हणून ध्यानानीच आत्मरूप होतो असं भगवंतांनी ठासून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मग प्रशांत आत्मा विगत भी ब्रह्मचारी व्रते स्थित असं सांगितलं. आता मग त्याच चित्त मन प्रशांत असं झालं. शांत मनाचा देखील आपल्याला फारसा अनुभव नाही. हे प्रशांत मन ज्याला रमण महर्षी चिन्वता मज्जतावा असं म्हणत असत, काय तो श्लोक आहे, हृदय कुहर मध्ये केवलम ब्रह्म मात्रम अहम अहम इति साक्षात आत्मरूपेण भाती. हृदिविष मनसात्वम चिन्वता मज्जतावा. पुढे बघा, पवन चलन रोधात आत्मतृप्तो भवत्वम. पवन चलन रोध म्हणजे जे श्वास आहेत, त्या श्वासाचं चलन जे आहे त्याचा अवरोध केला असताना, ते थांबून धरायची कला प्राप्त केली असताना हळूहळू आपण इथपर्यंत जाऊ शकतो. चिन्वता आणि मज्जता या काय गोष्टी आहेत? क्षण दोन क्षण आपण स्वरूपामध्ये निमग्न होऊन राहणं. सर्व विचार संपलेले आहेत. मन या नावाचा पदार्थ अस्तित्वात नाही. जो पाहणार आहे त्याला देखील स्वरूप बोध होऊन राहिला. आणि साधकाशी पुनरपी भव प्रत्यय, क्षण दोन क्षणानंतर पुन्हा एखादा विचार आला, या अवस्थेला चिन्वता असं म्हणतात. आणि 5-10-15 मिनिट या अवस्थेमध्ये तद्रूप होऊन राहणं, अत्यंत निकराची अशी आत्मस्थिती आपण गाठून राहणं, याला मज्जता असं म्हटलेलं आहे. प्रशांत आत्मा विगत भी, त्यावेळेला खरं मृत्यूचं भय त्यावेळेला खरं नाहीस होत. साधकाला जे वारंवार भेडसावत असते मरणाची एक प्रकारची भीती, त्यावेळेला आपल्याला आपलं खरं स्वरूप काय आहे ते समजतं. आपल्याला देहावर खूप भरोसा असतो, देहाला काही व्हायला लागलं की आपण अगदी कासावीस होऊन रडवेले अशा शब्दामध्ये बोलायला सुरुवात करतो की आता मी बहुतेक माझं काहीतरी होणार आहे असं त्रागात देखील क्वचित आपण करू. ती स्थिती आपल्या एकदा अनुभवाची झाली की आता होणार ते होईये नाका आणि जाणार ते जाईये नाका, तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची, संसारी पुंडावे चुकले, देवा भक्ता ऐक्य झाले, मुख्य देवास ओळखिले संत संगे करूनी, असा आपला बोध भाव होऊन जातो, आपण परमात्म्याशी अत्यंत एकरूप होऊन जातो। म्हणून ही जी भीती आहे ती भीती नाहीशी होऊन जाते, मग तो प्रशांत आत्मा विगत भीही ब्रह्मचारी व्रते स्थित आहा, आणि ब्रह्मामध्ये पूर्णपणाने निमग्न असलेला, सतत पाहत असताना, बोलत असताना, खात असताना, चालत असताना, काही पीत असताना, काही भोग भोगत असताना, अथवा झोपलेला असताना, अथवा काही करत असताना, अथवा काही न करत असताना, तो सतत मी परमात्म स्वरूप आहे या बोधावर तो राहतो। मग याच्या पुढे ज्ञानेश्वर महाराज भगवंत असं म्हणतात, युंजन एवं सदा आत्मानं योगी नियत मानसहा शांतिम निर्वाण परमाम, निर्वाण परम शांती, ती शांती तो प्राप्त करून घेतो। असा प्रयत्नपूर्वक अभ्यास प्रत्येक दिवशी करत करत, असे महिने महिने, वर्ष आणि वर्ष, तप आणि तप अशी या अभ्यासामध्ये घालून घालून तो मुरंबाग असा मुरून राहतो की नाही, तसा हा ब्रह्माच्या ठिकाणी अगदी मुरंब्यासारखा मुरून राहतो। याला पाहिलं तरी लक्षात येतं की हा पुण्य पुरुष आहे। तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे, असं समर्थांनी अशा पुरुषाचं वर्णन केलेलं आहे। त्याला नुसतं पाहिलं ते चालते ज्ञानाचे बिंब, चालत बोलत ज्ञानाचं जणू बिंब, तयांचे अवयव हे सुखाचे कोंब, त्यांचे अवयव हे अवयव वाटत नाहीत, जणू सुखाला कोंब काही फुटावेत, मूर्तिमंत सुख आपल्या समोर असावं आणि त्याला काही कोंब फुटावेत, तयाचे अवयव हे सुखाचे कोंब, येर माणूसपणा हे बांब लौकिक भागू, माणूसपणा हे वरवरच काहीतरी लौकिक अर्थाने दिसणार असं आहे असं वाटत राहत। स्फटिक गुरुजींचे डोलत दीपू जैसे, असं एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचं वर्णन केलंय। स्फटिकाच्या घरामध्ये जसा दिवा लावावा, तो दिवा जसा मध्ये काही स्फटिक आहे हे न जाणवता जसाच्या तसा दृष्टीला भासावा, तसं सद्भाव जीवगत आत, जीवगत जो सद्भाव प्रेरित झालेला आहे, जागा झालेला आहे, बाहेरी दिसती फाकत स्फटिक गृहींचे डोलत दीपू जैसे, नुसतं पाहिल्याबरोबर लक्षात येतं की हा पुरुष काही वेगळा आहे, इतरांपेक्षा वेगळा आहे। तो पाहावा हे डोळे म्हणून अचक्षुषी मज डोळे, भगवंत देखील म्हणतात की असा पुरुष पाहावा म्हणून मी वस्तुत अचक्षु, पण मी डोळे घेऊन हातीचे लीला कमळे पूजू तयाते, दोवरी दोही भुजा आलो घेऊनी आलिंगावया लागुनी तयाचे अंग, तयासाचे सुरवाडे मज विदेहा देह धरणे घडे, किंबहुना आवडे निरुपमू। हा भक्त हा योगी अर्जुना तोची भक्तू, तोची योगी तोची मुक्तू, तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये। मग ती निर्वाण परम अशी शांती त्याला प्राप्त होते। आता त्या शांतीपासून तो कदापि खाली येत नाही, या ध्याचं वर्णन पुढे देखील याच अध्यायामध्ये, हे जे आपण श्लोक वाचले त्या श्लोकांमध्ये मात्र जे निरूपण केले ज्ञानेश्वर महाराजांनी ते हठयोगाच्या अंगाने निरूपण केलेलं आहे। आणि माग पाचव्या अध्यायामध्ये याच ध्यानाचं अत्यंत उत्कृष्ट असं वर्णन केलंय, आणि याच्याही पुढे हे काही श्लोक संपल्यानंतर मग संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः, तिथं देखील याच ध्यानाचं उत्तम वर्णन केलेलं आहे। आपण ते पाचव्या अध्यायातलं वर्णन आहे ते वाचू आणि आपला हा ध्यान योग आपण संपूर्णच टाकू। आता याच्या पुढे ध्यानासंबंधी सांगण्याचं असं काही बाकी राहिलं नाही, तरी वैराग्याचे नि आधारे जी ही विषय दवडुनी बाहिरे, आता जे काही आपण ऐकलं हे ज्ञानेश्वर महाराजांनी 5-6 ओव्यांमध्ये किती उत्तम सखल असं लिहिलेलं आहे ते आपल्या लक्षात येईल. तरी वैराग्याचे आधारे जी विषय दवडुनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन. वैराग्याच्या आधाराने वैराग्य हाच ध्यानाला बसण्याचा आधार. विषय दवडुनी बाहिरे शरीरी शरीरामध्ये एकंदरे एकत्र केले मन. सहजे तिही संधी भेटी दोन भुवया आणि नाक ज्या ठिकाणी एकत्र मिळतात किंवा इडा पिंगला आणि सुषुम्ना या तीन नाड्या जिथे एकत्र मिळतात. सहजे तिही संधी भेटी जेथ भ्रू पल्लवा पडे गाठी. दोन भुवया जिथे एकत्र येऊन मिळतात तेथ पाठमोरी देठी पारख होनिया. त्या ठिकाणी तो पाहत राहतो. कसा पाहत राहतो? पाठमोरी देठी पारख होनिया. त्याच्या मागून या ठिकाणाच्या मागून दृष्टी ठेवून तो पाहत राहतो. पाहणं म्हणजे समजून घेणं डोळ्यांनी नव्हे बुद्धीनी आपण स्वतः पाहणं. सांडुनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तासी व्योमगामीये करीती. दक्षिण आणि वाम म्हणजे उजवी आणि नागपुडी, उजवी आणि डावी नागपुडी. सांडून म्हणजे मोकळ्या सोडून. प्राणायामामध्ये एक नागपुडी दाबून उजवी दाबून डाव्या नागपुडीने श्वास घ्यायचा, दोन्ही नागपुड्या दाबून धरायच्या आणि मग डाव्या नागपुडीने घेतलेला श्वास उजव्या नागपुडीने सोडायचा आणि मग तेच उलट करायचं. हा प्राणायाम ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणतात सांडूनी दक्षिण वाम. काही नागपुड्या वगैरे धरायचं कारण नाही. प्राणापान सम प्राण आणि अपान सम ठेवून जितके आपण प्राण आत घेऊ तितकेच प्राण बाहेर सोडणं असं करून चित्तासी व्योमगामी करीती. हा जो भाग आहे कपाळाचा या भागाला व्योमाकाश चिदाकाश गगनाकाश मूर्धनी आकाश मस्तकाकाश असं योगाच्या परिभाषेत म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणतात चित्तेसी व्योमगामी करीती. या व्योमामध्ये म्हणजे या भागामध्ये चित्ताला नेऊन ठेवतात. तेथ जैसी रथ्योदके सकळे घेऊन गंगा समुद्री मिळे मग एक एक कू वेगळे निवडू नये. सर्व प्रकारचं पाणी जे जे मिळेल जाता जाता रथ्योदके सकळे घेऊन गंगा समुद्री मिळे. आणि एकदा समुद्रामध्ये जाऊन मिळाल्यानंतर मग एक एकू वेगळे निवडिता नये. मग हे यमुनेचं पाणी आहे का या अमुक एका ओढ्याचं पाणी आहे हे जसं वेगळं किंवा हे गंगेचं पाणी आहे असं जसं वेगळं निवडता येणार नाही. तैसी वासनांतरांची विवंचना मग आपैसी पारुखे अर्जुना. इथं तटस्थतेनी साक्षीत्वानी अलिप्ततेनी पाहत राहतानाच वासनांतरांची विवंचना संपून जाते. मग आपैसी पारुखे कोरडी होऊन जाते पारुषते. मग आपैसी पारुखे अर्जुना. बघा जे वेळी गगनी म्हणजे या प्रदेशामध्ये लयो मना पवने की जे मनाचं लय प्राणांसकट या भागामध्ये जेव्हा होतो जेथे हे संसार चित्र उमटे ज्या ठिकाणी हे संसाराचं संसार रूपी चित्र ज्या पडद्यावर उठतं तो मनोरूप पटू फाटे. जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. एकदा सरोवर आटलं की त्या सरोवरामध्ये जी प्रतिबिंब दिसत होती ती प्रतिबिंब देखील आटून गेली. तसं मनरूपी पडदा एकदा फाटून गेला की मग संसार देखील संपून गेला. मग आता संसार म्हणून तिथं शिल्लक राहत नाही. जेथे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे. जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही. तैसे मन येथ मुद्दल जाये. मनच मुद्दल होत संसारा करता तेच इथून निघून गेलं. मग अहमभावादिक के आहे? मग अहमभाव वगैरे आता कुठून राहील? म्हणून शरीरेची शरीरात असतानाच परब्रह्म होये अनुभवी तो. शरीरात असतानाच हा अनुभवी ध्यानाला बसणारा असा पुरुष ब्रह्मभावावर जाऊन पोचतो. शांती निर्वाण परमाम मत्संस्थाम अधिगच्छती. अशा रीतीने तो मलाच येऊन मिळतो. कधी असंच बसत गेल्यात रोज।